चीनीमंडी.com पॉडकास्ट। हसनपूर साखर कारखान्याची क्षमता वाढवण्याचे काम सुरू। ऊस वर्षासाठी हे वर्ष अनुकूल मानले जात आहे। ऊसाच्या पिकासाठी पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पीक जोमाने आले आहे। कावर क्षेत्रातील 80% शेतामध्ये ऊस पिकाची लागवड केली आहे। एप्रिल पासून वेळेवर पाऊस झाल्यामुळे ऊस पिकाचा अपेक्षित विकास झालेला आहे। यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कित्येक करोड रुपयांची बचत झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे। चांगल्या उत्पादनाची शक्यता पाहून हसनपूर साखर कारखाना व्यवस्थापनाकडून 82 करोड रुपयांचे मूल्यापासून फॅक्टरीची क्षमता वाढवण्याचे काम केले जात आहे। साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंभू प्रसाद राय म्हणाले, आगामी वर्ष 75,000 क्विंटल प्रतिदिन ऊस गाळप केले जाईल। साखर कारखान्यामध्ये नवे संयंत्र लावली गेली आहेत। गेल्या वर्षी 50,000 क्विंटल प्रतिदिन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे। ऊस थकबाकी भागवल्यानंतर त्यांनी सांगितले की 85% शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले आहेत। यावेळी केन मॅनेजर महेंद्र दुबे, क्षेत्रीय अधिकारी कपिल देव यादव, शिवकुमार रामनाथ सिंग आदी उपस्थित होते।